आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि रामदास आठवले यांनी घेतली सदस्यत्वाची शपथ. भाजपा कोणत्याही धर्माविरोधात नसल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं भाजपाच्या 44व्या स्थापना दिन कार्यक्रमात प्रतिपादन. बुलडाणा जिल्ह्यातील लोणार इथं उद्या योग महोत्सवाचं आयोजन. 7,000 अधिक योग साधक होणार सहभागी. आणि नागपूर जिल्ह्यात प्रथमच बुटीबोरी औद्योगिक परिसरात येत्या 10 एप्रिलपासून पीएनजी पुरवठा सुरू केला जाणार. आता सविस्तर बातम्या. राज्यसभा सभापती सी पी राधाकृष्णन यांनी आज नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. या दोन्ही नेत्यांची महाराष्ट्रातून सभागृहावर पुन्हा निवड झाली आहे. तसंच नवनिर्वाचित खासदार माया युनाते, ज्योती वाघमारे आणि रामराव वडकुते या राज्यातून निवडलेल्या सदस्यांनीही आज शपथ घेतली. भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आज साजरा होत आहे. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातल्या सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. समाजसेवेत नेहमी आघाडीवर राहणारा पक्ष म्हणून देश प्रथम या तत्वावर भाजप कार्य करत आहे. कार्यकर्त्यांची निस्वार्थ सेवा, अटळ समर्पण आणि सुशासनाबद्दलची निष्ठा हीच पक्षाची खरी ताकद असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. नागपुरातही आज भारतीय जनता पक्षाचा 44वा स्थापना दिन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. भाजपा मुस्लिम विरोधी असल्याचा दावा पूर्णपणे असत्य असल्याचं गडकरी यावेळी आपल्या संबोधनात म्हणाले. भाजपा कोणत्याही धर्माविरोधात नाही. देशाच्या परंपरा आणि सर्वांचं कल्याण होवो या धारणेवर पक्षाचा विश्वास असल्याचं त्यांनी सांगितलं.
बहुसंख्य हिंदू समाज है, उसका इतिहास, संस्कृति, विरासत, उसका जो सर्वसमावेशकता है वही भारतीय संस्कृति है और इसके कारण किसी भी इसी धर्म के ऊपर कोई अन्याय नहीं होगा. वो भारतीयत्व यही राष्ट्रीयत्व है, राष्ट्रीयत्व और भारतीयत्व यही हिंदुत्व है. हिंदू ये जात नहीं, पंथ नहीं, धर्म नहीं. सुप्रीम कोर्ट ने डेफिनेशन किए एक जीवन पद्धति है, वे ऑफ लाइफ है. और सेक्युलर शब्द का अर्थ धर्म निरपेक्षता नहीं है, सर्व धर्म समभाव ये अर्थ है. सब धर्मों का, सब विचारों का सम्मान करना चाहिए. पर एक बात जरूर है कि सरकार सेक्युलर होनी चाहिए, राजा सेक्युलर होना चाहिए, गवर्नमेंट सेक्युलर होना चाहिए.
भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेपासूनचा प्रवास संघर्षमय राहिला आहे. अनेक अडचणींवर मात करत पक्षानं आज देशात मजबूत स्थान निर्माण केलं आहे असं गडकरी म्हणाले. यावेळी त्यांनी पक्षासाठी आयुष्य वेचलेल्या लाखो कार्यकर्त्यांचे आभार मानले. शून्यातून पक्ष उभा करणाऱ्या आणि आज आपल्यात नसलेल्या कार्यकर्त्यांच्या योगदानाचं स्मरण करत गडकरी यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. दरम्यान भारतीय जनता पक्ष जिल्हा चंद्रपूरतर्फे गांधी चौक येथील मनपाच्या खुल्या जागेत सायंकाळी 7 वाजता आमदार डॉ सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील लोणार इथं उद्या योग महोत्सव 2026 आयोजन करण्यात आलं असून नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या 100 दिवसांच्या काउंटडाऊन अंतर्गत हा कार्यक्रम जगप्रसिद्ध लोणार सरोवर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात होणार आहे. याबद्दल सविस्तर माहिती मंत्री जाधव यांनी दिली आहे.
आज 21 जूनला जो कार्यक्रम होतो त्याचा 100 दिवस अगोदर काउंटडाऊन कार्यक्रम म्हणजे त्या 100व्या दिवसाची प्रचार आणि प्रसार करण्याचं काम आमचं मंत्रालय त्या ठिकाणी करतं. आमचं जे राष्ट्रीय मोरारजी देसाई योग संस्थान जे आहे त्याच्या माध्यमातून आम्ही 4 मुख्य कार्यक्रम या काउंटडाऊन मध्ये करतो. 21 जूनच्या 100 दिवस अगोदर, 2 75 दिवस, 3 50 दिवस अगोदर आणि 4 25 दिवस अगोदर. आता 75 दिवसाचा कार्यक्रम 7 एप्रिल रोजी आपल्या बुलडाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणारच्या खाऱ्या पाण्याचं जे सरोवर आहे त्या सरोवराच्या काठावरती आपण हा घेणार आहोत.
या महोत्सवात सुमारे 7,000 अधिक योग साधक सहभागी होणार असून एकाच वेळी त्रिकोणासन करून विक्रम नोंदवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या कार्यक्रमात विविध योग संस्था, शाळकरी विद्यार्थी, महिला बचत गट तसंच नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहेत. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी कोणत्याही पक्षाच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल करू नयेत अशी विनंती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी केली आहे. बारामतीमध्ये पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होत आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी FIR दाखल केला तर बारामती विधानसभा निवडणुकीच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवाराचा अर्ज मागे घेतला जाऊ शकतो असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीनं आज स्पष्ट केलं. कुमार आशीर्वाद यांनी आज जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त डॉ विपिन यांच्याकडून नागपूर जिल्हाधिकारी पदाची सूत्रं स्वीकारली तर डॉ प्रवीण कुमार देवरे यांनी आज बुलढाणा जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून अधिकृतपणे पदभार स्वीकारला. जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ देवरे यांचं स्वागत करून प्रशासकीय सूत्र त्यांच्याकडे सुपूर्द केली.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राज्यात इंधन पुरवठ्यात कोणताही तुटवडा नाही असं नियंत्रक रेशनिंग आणि पेट्रोलियम उत्पादनासंबंधीचे मुख्याधिकारी चंद्रकांत डांगे यांनी स्पष्ट केलं आहे. शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्याची स्थिती सांगण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेल यांचा पुरवठा सुरळीत आहे. सुरुवातीला पेट्रोल पंपावर गर्दी करणारे अधिकतर लोक पॅनिक बाईंग त्यांनी करत होते, मात्र आता पेट्रोल पंपावर गर्दी दिसत नाही असं ते म्हणाले. एलपीजीचा पुरवठा देखील सुरळीत होत आहे. भारत सरकारनं वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कमर्शियल एलपीजी सिलेंडरचा पुरवठा देखील सुनिश्चित करण्यात आला आहे असं डांगे यांनी सांगितलं. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर सरकारनं पीएनजी पुरवठ्यावर भर दिला आहे. नागपूर जिल्ह्यातही प्रथमच बुटीबोरी औद्योगिक परिसरात येत्या 10 एप्रिलपासून पीएनजी पुरवठा सुरू केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 100 कुटुंबांना पीएनजी पुरवठा सुरू केला जाईल. त्यानंतर जामठा, मिहान, हिंगणा, वानाडोंगरी आणि वाडी परिसरात टप्प्याटप्प्यानं या प्रकल्पाचा विस्तार केला जाणार आहे. केंद्र सरकारनं 5 किलो वजनाच्या लहान एलपीजी सिलिंडर्सच्या विक्रीत वाढ केली आहे. हे सिलेंडर्स एलपीजी वितरक केंद्रावर वैध ओळखपत्र दाखवून थेट खरेदीसाठी उपलब्ध आहेत. जनगणना संचालनालय महाराष्ट्र आणि जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने जनगणना 2027 क्षेत्रीय प्रशिक्षक यांच्या 3 दिवसीय प्रशिक्षण शिबिराला आज नियोजन भवनात सुरुवात झाली. यात मास्टर ट्रेनरकडून क्षेत्रीय प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यानंतर क्षेत्रीय प्रशिक्षक हे तालुक्याच्या ठिकाणी प्रगणक आणि पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देतील. तालुका प्रशिक्षण सत्र 27 एप्रिल ते 8 मे दरम्यान होतील. जिल्ह्यातील सर्व तालुके, नगर परिषद, नगर पंचायत क्षेत्रातील जनगणनेसाठी 2646 प्रगणक तसंच 444 पर्यवेक्षक काम करतील. येत्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यासाठी मंजूर खतसाठ्याचा पुरवठा सुरू करण्यात आला असून 1300 मेट्रिक टन युरिया खतसाठ्याची पहिली खेप आज अकोल्यात पोहोचणार आहे. जिल्ह्यासाठी 1,14,200 मेट्रिक टन साठा कृषी आयुक्तालयामार्फत मंजूर करण्यात आला असून आतापर्यंत 40 मेट्रिक टनपेक्षा अधिक खतसाठा उपलब्ध आहे. त्यामध्ये युरिया, डीएपी, एमओपी, संयुक्त खते आणि एसएसपी इत्यादी खतसाठ्याचा समावेश असल्याची माहिती कृषी विकास अधिकाऱ्यांनी दिली. हवामान. आज नागपूरसह वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्यानं वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान मागील 24 तासात अकोला जिल्ह्यात 37.9 दशांश सेल्सिअस इतकं विदर्भातील सर्वाधिक कमाल तापमान नोंदवण्यात आलं. दरम्यान नागपुरात आज 35.4 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि रामदास आठवले यांनी घेतली सदस्यत्वाची शपथ. भाजपा कोणत्याही धर्माविरोधात नसल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं भाजपाच्या 44व्या स्थापना दिन कार्यक्रमात प्रतिपादन. बुलडाणा जिल्ह्यातील लोणार इथं उद्या योग महोत्सवाचं आयोजन. 7,000 पेक्षा अधिक योग साधक होणार सहभागी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.